हॅलो, नमस्कार. माझे नाव प्रीती शिवाजी चौगुले, राहणार बुकनवाडी, ताजी उस्मानाबाद. माझा प्रश्न असा आहे की बालक कोणास म्हणावे?